अहुकेळी मळ अहुकेळी मळ जरा तुम्ही थांबना अहुकेळी मळ जरा तुम्ही थांबना तुमच्याकडची केळी मळा दाबना अहुकेळी मळ जरा तुम्ही थांबना अहुकेळी मळ जरा तुम्ही थांबना तुमच्याकडची केळी मळा दाबना अहो केळी मळ जरा तुम्ही थांबना अहो केळी मळ जरा तुम्ही थांबना
अगं अगं काय करतेस चौकात कसा मी थांबू आणि ही केळी कशी मी दाऊ नाहीच येळ इथं थांबाया नको चरिता खेळ तू खेळू जा
असं श्रावण मास त्यात उपवास असं श्रावण मास त्यात उपवास तुम्हीच केळ्यांचा भर बना घास
जमणार नाही
अहो केळी माळ अहो केळी माळ जरा तुम्ही थांबना अहो केळी माळ जरा तुम्ही थांबना तुमच्याकडची केळी मला दावाना अहो केळी माळ जरा तुम्ही थांबना अहो केळी माळ जरा तुम्ही थांबना
भाव असे माझ्या केळ्यांना 12 रुपये ग एक डझनाला पिकलेली केळी लई चवदार आवड याची ग सर्वांना फार
घरच्या माणसाला कसला हो भाव घरच्या माणसाला कसला हो भाव फुकट तुम्ही द्याव आम्ही सुखान खाव
चल चल
या मस्तानीच तुम्ही या मस्तानीच तुम्ही बाजीरावना या मस्तानीच तुम्ही बाजीरावना तुमच्याकडची केळी मला दहावाना अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना
नको रागाऊ ग अशी तू सजनी कशी करू मी तुझी मन धरणी अगं तुझ्याच साठी मी काढलाय येळ करूया सुरू आपण हुत्तू तुझा खेळ हुत्तू तुझा खेळ अगं हुत्तू तुझा खेळ
अहो केळी वाले
माझी केळी वाले
अहो केळी वाले
माझी केळी वाली